आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताची बाजू मांडण्यासाठी 32 देशात शिष्टमंडळे रवाना होण्यास सुरुवात. फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांच्या कृत्रिम रंग आणि मेणाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोहीम. जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचं निधन. आज होणार अंत्यसंस्कार. आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरवरील भारताच्या राजनैतिक संपर्कासाठी स्थापन केलेल्या 7 पैकी पहिलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज 4 देशांना रवाना होत आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ UAE, लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि सिएरा लिओनला रवाना होईल. गुरुवारी खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया प्रजासत्ताक, जपान आणि सिंगापूरला रवाना होईल. तर द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लाटविया आणि रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ही शिष्टमंडळे दहशतवादविरुद्ध शून्य सहनशीलतेची भारताची भूमिका मांडतील. परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी काल नवी दिल्लीतील संसद भवनात शिष्टमंडळातील सदस्यांना माहिती दिली. सर्व शिष्टमंडळे पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत एकंदर 32 देशांना भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. दोन्ही नेत्यांनी भारत आणि जर्मनीमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या तसंच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकजूट राहण्याची वचनबद्धता व्यक्त करत प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर देखील विचारांची देवाणघेवाण केली. वक्फ सुधारणा कायदा 2025 अंतरिम आदेश देण्याच्या मुद्द्यावर आव्हान देणाऱ्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. या कायद्याला स्थगिती देण्यासाठी ठोस मुद्दे मांडावे लागतील असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आणि तसंच न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे की न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्यांमध्ये असंवैधानिकता दिसून येत नाही तोपर्यंत हस्तक्षेप करता येत नाही. खंडपीठ आज केंद्र सरकारची बाजू ऐकणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र सरकारकडून राजशिष्टाचार पाळला न गेल्याबद्दल राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गवई यांच्याशी संवाद साधणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान झालेल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलनं महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांचा निषेध केला आहे. भारतातील अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांच्या कृत्रिम रंगांच्या वापरावर तसंच फळांवर मेणाचं आवरण करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्याचं आवाहन केलं आहे. कॅल्शियम कार्बाईड आदींचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी प्राधिकरणानं सर्व राज्ये आणि संघ प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना आणि प्राधिकरणाच्या प्रादेशिक संचालकांना फळांच्या बाजारांवर कठोरपणे लक्ष ठेवण्याची तसंच मानक कार्यपद्धतींचं पालन करण्याची सूचना केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या अटारी वाघा संयुक्त तपासणी नाक्यांवरील बीटिंग रिट्रीट समारंभ आज संध्याकाळपासून सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर 8 मे रोजी औपचारिकरित्या कवायत थांबवण्यात आली होती. आजपासून कवायतीदरम्यान दरवाजे बंद राहणार असून दोन्ही देशांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये हस्तांदोलन तसंच कोणत्याही प्रसंगी मिठाई किंवा भेटवस्तूंची देवाणघेवाण होणार नाही. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कल्याणमध्ये काल एका रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका लहान मुलासह 6 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचं काल महाराष्ट्रातील पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. विज्ञान आणि प्रामुख्यानं खगोलशास्त्र या विषयात डॉक्टर नारळीकर यांनी बहुमोल कार्य केलं. पुण्यातल्या आयुकाची स्थापना करून त्यांनी खगोलशास्त्र विषयातील संशोधनाला चालना दिली. भारत सरकारनं पद्मभूषण आणि पद्मविभूषण सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. संशोधनाबरोबरच त्यांनी लेखनाच्या माध्यमातून विज्ञानवादाचा प्रसार देखील केला. वैज्ञानिक लेखांबरोबर बरोबरच त्यांच्या विज्ञान कथा देखील खूप गाजल्या. अंतराळातील भस्मासूर, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील डॉ नारळीकर यांनी भूषवलं होतं. डॉ नारळीकर यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर म्हणाले,
आज भारतीय विज्ञान विषयातील एक तेजस्वी तारा कायमचा नजरेआड झाला आहे असं मला वाटतं. कारण ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विचारवंत, विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनाने माझ्या मते तर एक युग संपला आहे. त्यांनी सर फ्रेड हॉयल यांच्या बरोबर मांडलेला हॉयल नारळीकर सिद्धांत हा केवळ गणिती कल्पनेचा पराकाष्ठा नव्हता, तो ब्रह्मांडाच्या उत्पत्ती विषयाच्या विचारांना एक भारतीय वैकल्पिक दिशा देणारा होता. पण माझ्या मध्ये त्यांचं मोठं कार्य त्यांनी विज्ञान सामान्य माणसापर्यंत, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचून केलं. त्यांच्या लेखनानी, व्याख्यानानी, दूरदर्शन मालिकांनी लाखो विद्यार्थी नागरिक विज्ञानाच्या प्रेमात पडले. ते केवळ वैज्ञानिक नव्हते, ते विज्ञानाचे तत्वज्ञ होते. माझे ते घनिष्ठ मित्र होते, बरं का? जवळकीचा असा आमचा संबंध आहे. 50 वर्षापूर्वी मी परत आलो भारतामध्ये आणि त्यावेळी ताराताई भोले यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. तर त्यांनी मला आशीर्वाद काय दिला माहितीये का? मोठा हो, जयंत नारळीकर हो. म्हणजे त्यांच्या मते जयंत नारळीकर हे सर्वोत्कृष्ट सायंटिस्टचं मापदंड होतं आणि माझ्या मते ते तसंच राहील. मला असं वाटतं आता की आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांचा कल्पनांचा जो प्रकाश आहे तो अजूनही आकाशगंगेच्या पल्ल्यावर झळकत राहील. त्यांना कृतज्ञतेने, प्रेमाने आणि अभिमानाने मी अंतिम प्रणाम करतो.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांनी नारळीकरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नारळीकरांचं काम भविष्यातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. युवा पिढीच्या संशोधक वृत्तीला प्रोत्साहन देऊन त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची उभारणी करण्यामध्ये नारळीकर यांचं मोलाचं योगदान आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी नारळीकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. डॉ जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे भारतीय वैज्ञानिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे असं या सर्वांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. आज नारळीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ एम आर श्रीनिवासन यांचं काल उटी इथं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. अणुऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. भारताची पहिली अणुभट्टी अप्सराच्या निर्मितीत डॉ होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचा सहभाग होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ श्रीनिवासन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा आणि वैज्ञानिक विकास या क्षेत्रांमधलं श्रीनिवासन यांचं योगदान सदैव स्मरणात राहील असं त्यांनी समाज माध्यमावरील शोकसंदेशात म्हटलं आहे. क्रिकेट. आयपीएल क्रिकेटमध्ये काल राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 6 गडी राखून पराभव केला. 188 धावांचं लक्ष गाठताना राजस्थाननं वैभव सूर्यवंशीच्या 33 चेंडूतील 57 धावांच्या जोरावर हे आव्हान सहज पार केलं. राजस्थान रॉयल्सच्या आकाश मधवालला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर होणार आहे. हवामान. कोकण आणि मुंबईत पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा पिवळा बावटा, तर रायगड, नाशिक आणि पुण्यासह महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये जोरदार पावसासाठी केशरी बावटा हवामान विभागानं जारी केला आहे. मान्सूनच्या अनुकूल स्थितीमुळे वेळेपूर्वीच पावसाला सुरुवात झाली असून यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात गेल्या 15 दिवसांपासून बिगर मोसमी पाऊस होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताची बाजू मांडण्यासाठी 32 देशात शिष्टमंडळे रवाना होण्यास सुरुवात. फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांच्या कृत्रिम रंग आणि मेणाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोहीम. जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत विष्णू नारळीकर यांचं निधन. आज होणार अंत्यसंस्कार. आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.